नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज मध्य प्रदेशांतल्या धारांतल्यान देशव्यापी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आनी 8व्या राष्ट्रीय पोषण महाशिबिराचो शुभारंभ केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिसा निमतान वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन केले. भारताचे संरक्षण दळ चड बळिश्ट जाला. प्रधानमंत्री मोदी हांणी पाकिस्तान आनी हेर राष्ट्रांक घरमी घुसकी मारेंगी असो संदेश दिला अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकार हांणी आज काणकोण तालुक्यांत स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमेक सुरवात केल्या. शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी स्वच्छता ही सेवा 2025 पीएम स्वनिधी योजना आनी पीएम एवायू 2.0 अंगीकार 2025 अधिकृत उक्तावण केले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज मध्य प्रदेशांतल्या धारांतल्यान देशव्यापी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आनी 8व्या राष्ट्रीय पोषण महाशिबिराचो शुभारंभ केलो. प्रधानमंत्र्यान जिल्ह्यातल्या भैसला गावांत देशातल्या सगळ्यात व्हडल्या पीएम मित्र उद्यानाचो बुन्याद घाली. तशेंच मातृवंदना येवजणेखाला 15 लाखांवयर बायलांक आर्थिक मजत दिली. राज्यातल्या आदिवासी वाठारांखातीर आयोजित केल्ल्या आदी सेवा पर्वाचे उक्तावणी केले. आरोग्य नारी सशक्त परिवार अभियानाखाला आयोजित जावपी भलायकी शिबिरांनी बायलांक स्वताची चाचणी करची असो उलो प्रधानमंत्र्यान मारलो. ह्या उत्सवात विकते घेतिल्ले सगळे भारतात तयार करचे अशें प्रधानमंत्र्यान सांगले. व्यापाऱ्यांनी आपूण विकतात ते सगळे भारतीय आसा हाची खात्री करची असो उलो तांणी मारलो. तुम्ही जे कितें विकते घेतात ते भारतात तयार करचे अशें प्रधानमंत्र्यान सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचो आयज 75वो वाढदीस. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींक तांच्या वाढदिसा निमतान निरंतर भलायकी खातीर आनी खोशये खातीर शुभेच्छा दिल्या आनी आशा व्यक्त केली की तांचे दूरदर्शी फुडारपण देशाक प्रगती आनी समृद्धीची अभूतपूर्व उंचाय गाठपाक प्रेरीत करतले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी प्रधानमंत्र्यांक तांच्या 75व्या वाढदिसा निमतान शुभेच्छा दितना म्हळां की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज जगातले सगळ्यांत लोकप्रिय परिवर्तनकारी आनी विश्वासार्ह फुडारी आसात. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या फुडारपणाखाला स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान 8वे राष्ट्रीय पोषण माह सुमन शक्ती चॅटबॉट आदी कर्मयोगी अभियान आनी हेर जायत्या परिवर्तनकारी उपक्रमाच्या उक्तावणांत आभासीपणान वांटो घेतलो. गोयच्या आपमजत गटांक 62 कोटी मोलाची अर्थिक मजत वितरण स्वयंपूर्ण सखींची नेमणूक 48 आजीविका वाहनांची मंजुरी एसव्हीईपी खाला नवे प्रकल्प सुरू करपा वांगडाच सशक्तीकरण आनी आत्मनिर्भरते खातीर समर्पीत हेर वेगवेगळ्या उपक्रमा सयत सेवा पखवाडा सुरू केलो अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली. रुरल डेव्हलपमेंट एजन्सी वरवीं ही कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभागृहात झाली. ह्या वेळार गोंय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक मंत्री आमदार तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. भारताचे संरक्षण दळ चड बळिश्ट जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पाकिस्तान आनी हेर राष्ट्रांक घरमी घुसकी मारेंगी असो संदेश दिला अशें मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी सांगले. भारत देश बेगीनूच ग्लोबल सुपर पावर जातलो असो विश्वास तांणी उक्तायलो.
आज देशात म्हणजे ऑपरेशन सिंदूर असतले, ऑपरेशन महादेव असतले, हे सगळे करता असताना देशाच्यो सीमा सुरक्षित दवरपाचे काम जर कोणी केला असत तर ते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वाच्या सकयल असलेले आमचे डिफेन्स फोर्सीस हांचे हांव अभिनंदन करता. आणि एक मेसेज जी आम्ही आमच्या दुश्मनांक दिला, घरमी घुसके मारेंगे, ही मेसेज जी असा ही महत्वाची मेसेज असा. म्हणून तर आज देश सुरक्षित असा, आज देश ग्लोबल सुपर पॉवर जावपाच्या वाटेर असा. म्हणून विकसित भारताचे 2047 हे स्वप्न पळयता असताना आमी सगळ्या जणांनी परत एकदा समेस्त गोयकारांच्या वतीन हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांका वाढदिवसाच्यो शुभेच्छा भेटयता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक स्वदेशी आपणावपाक आनी ताचो प्रचार करपाक गर्व से कहो हम स्वदेशी बेचते हे ह्या संकल्पनेवरवी देशवासियांक उलो मारला. आत्मनिर्भर भारताच्या तसेच स्वयंपूर्ण गोयच्या दृष्टिकोना प्रमाण हो उलो महत्वाचो आसा असे मुख्यमंत्र्यान म्हळा.
म्हणटा असताना तांच्यांनी जर म्हटलं की एव्हरी ह्या देशातलो जो व्यापारी असतो त्यांच्यानी गर्व से कहो की हम स्वदेशी बेचते हे, म्हणून त्यांच्यानी आपले सगळ्या तरी लोकांनी स्वदेशी घेऊचे व विका त्यांच्यानी सुद्धा स्वदेशी विकचे हाच्या खातीर त्यांच्यानी उलो मारला. म्हाका दिसता स्वयंपूर्णतेकडे वचपाचो हो एक नारो असा. हा गोयातल्या आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांकूय सांगता की गर्व से कहो हम स्वदेशी बेचतो नारो हो आयच्या दिसात दिला.
प्रधानमंत्री मातृवंदन येवजणेवरवी पयले फावट चली जाल्यार 5,000 आनी दुसरी चली जायत जाल्यार 6,000 रुपया दितात. ह्या येवजणेचो लाभ गोंयातल्या बायलांक लेगीत जाला अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यान दिली. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या जिणेचेर आधारीत तशेंच मन की बात ह्या रेडिओ कार्यावळीचेर आधारीत फोटो प्रदर्शनाचे उक्तावण केले. हे प्रदर्शन 19 सप्टेंबर मेरेन कला अकादमीच्या कला दालनात उक्ते आसतले. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज पणजे आयनॉक्सात दशावतार ह्या मराठी सिनेमाच्या खासा स्क्रिनिंगाक हजेरी लायली. ह्या वेळार गोंयचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नायक, आमदार दाजी साळकार, आमदार संकल्प आमोणकार हांचे वांगडा दशावतार ह्या सिनेमाच्या मराठी फिल्माचे कलाकार हजर आशिल्ले. दशावतार हो 2025 वर्षाचो भारतीय मराठी भाषेचो सस्पेन्स थ्रिलर फिल्म सुबोध खानोलकर हांणी दिग्दर्शीत केल्लो आनी ओशन फिल्म कंपनी आनी ओशन आर्ट हाऊस हांणी तयार केल्लो. दिलीप प्रभावळकर, भारत जाधव, महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्दे आनी प्रियदर्शिनी इंडालकर हांणी सिनेमांत मुखेल भुमिका केल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. आकाशवाणी पणजी, आतां मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या वाढदिसा निमतान आयज सावन सुरू जाल्ल्या सेवा पखवाडा कार्यावळीत फोंडेचे आमदार तशेंच कृशी मंत्री रवी नायक हांणी रक्तदान शिबिराचें उक्तावण केलें. सार्थक फाउंडेशन आनी व्हिक्टर हॉस्पिटल हांच्या जोडपालवान ह्या शिबिराचें आयोजन केलें. आयज फोंडे तालुक्यांतल्या वेगवेगळ्या वाठारांत आनी वेगवेगळ्या सुवातांनी साफसफाई अभियान जालें. ह्या वेळार प्रियोळ मतदारसंघात प्रियोळ भाजपान आयोजीत केल्ल्या स्वच्छता अभियानात आमदार गोविंद गावडे, प्रियोळ भाजपाची अनिशा गावडे आनी हेर कार्यकर्ते वांटेकार जाल्ले. ह्या निमतान आयज शिरोडा मतदारसंघातूय स्वच्छता अभियान घडोवन हाडलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 75व्या वाढदिसा निमतान आयज सावन सुरू केल्ल्या सेवा पखवाडा कार्यावळी खाला आयज मडगांवांय रक्तदान शिबीर जालें. मडगांवचे आमदार दिगंबर कामत हांणी ह्या कार्यावळीचें उक्तावण केलें. आयज ह्या निमतान मडगांव वाठारांत वेगवेगळ्या सुवातींनी जाल्ल्या साफसफाई अभियानांत आमदार दिगंबर कामत, मडगांवचे नगरसेवक आनी हेर कार्यकर्ते वांटेकार जाल्ले. ह्या निमतान आयज नावेली हांगाच्या भलायकी केंद्रांत स्वच्छता अभियानांत आमदार उल्हास सुयेकार वांटेकार जाल्ले. शाश्वत शार उदरगत आनी नितळसाण उत्कृश्टताये दिशेन म्हत्वाचें पावल उबारून शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी आयज पणजीत इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभाघरांत आयोजीत कार्यावळीत स्वच्छता ही सेवा 2025 मोहीम, पीएम स्वनिधी योजना आनी पीएमएवायू 2.0 अंगीकार 2025 अधिकृत उक्तावण केलें. ह्या कार्यावळीत उलयतना मंत्री राणे हांणी राज्याच्या प्रगतीत नितळसाण आनी श्रमाच्या प्रतिश्ठेची म्हत्वाची भुमिका हाचेर भर दिलो. नितळसाण कामगारांच्या कल्याणा खातीर एक इतिहासीक उपक्रम तांणी जाहीर केलो. तातूंत गोंयांतल्या दरेका नितळसाण कामगारांक तांची बरी भलायकी सुनिश्चित जातली आनी समाजांत तांचें अत्यावश्यक योगदान मुखार येतलें. सर्तीक प्रोत्साहन दिवपा खातीर आनी निवळ शारांक चालना दिवपा खातीर राणे हांणी नगरपालिका अधिकार क्षेत्रांतल्या निवळ शारी थळाव्या संस्था खातीर राज्य पांवड्यावेलो पुरस्कारूय सुरू केलो, जातूंत पयलें इनाम 10 लाख, दुसरें इनाम 5 लाख आनी तिसरें इनाम 3 लाख रुपया आसतलें. कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवळकार हांणी आयज काणकोणा तालुक्यांत स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमेक सुरवात केली. ह्या मोहिमेक आयोजीत केल्ल्या कार्यावळीत लोकांनी आपल्या भलायकीची जतनाय घेवची आनी दुयेंसां आडोवपाचो यत्न करचो अशें तांणी सांगलें. निरोगी बायल ही निरोगी घराची बुन्याद आसा अशें तांणी म्हळें. तशेंच कोणाक तांच्या भलायके विशीं कागाळ आसल्यार तांणी बेगोबेग दोतोरा कडल्यान तपासणी करून घेवची अशें तांणी मागलें. जीएसटीच्या नव्या सुदारणांक लागून कर उणे जावन जनतेचे सुमार 2 लाख कोटी रुपया वाचतले अशें केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगलां. विशाखापट्टणमांत आयज जाल्ल्या नेक्स्ट जेन जीएसटी सुदारणा विशींच्या आउटरीच प्रोग्रामांत उलयतना सितारामन हांणी 5% आनी 18% अशे 2 स्तरीय कर प्रणालीन दिसपट्ट्या गरजेच्या वस्तूचेर आनी जीवनावश्यक वस्तूंचेर भार उणो करून गरीब आनी मध्यम वर्गाक व्हडा प्रमाणांत फायदो कसो करतले हाचे विशीं म्हायती दिली. श्री कामाक्षी देवी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटल शिरोडा आनी इंडियन रेडक्रॉस सोसायटी गोंय हांच्या सहकार्यान राजभवनांतल्या नवीन दरबार हॉलांत मल्टीस्पेशलिटी भलायकी शिबीर जालें. राजकोटाच्या रेल्वे क्रिकेट मैदानाचेर चालू आशिल्ल्या वरिष्ठ बायला क्रिकेट सर्तीत सराव T20 क्रिकेट सर्तीत गोंय पंगडान सौराष्ट्राचो 7 विकेटींनी पराभव केलो. पणजे वेळशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 28.7 डिग्री सेल्सियस तर किमान 24.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणांत पावस पडूं येता. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मध्य प्रदेशांतल्या धारांतल्यान देशव्यापी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान आनी 8व्या राष्ट्रीय पोशण महाशिबिराचो शुभारंभ केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिसा निमतान वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन जाले. भारताचे संरक्षण दळ चड बळिश्ट जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पाकिस्तान आनी हेर राष्ट्रांक घर में घुसके मारेंगे असो संदेश दिला अशें मुख्यमंत्री दत्तोदर प्रमोद सावंत हांणी म्हळां. कला आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर हांणी आयज काणकोणा तालुक्यांत स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमेक सुरवात केली. शार उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी स्वच्छता ही सेवा 2025, पीएम स्वनिधी योजना आनी पीएमएवायू 2.0 अंगीकार 2025 अधिकृत उक्तावण केलें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.